नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बुडकी तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहाराक भेट दितले आनी मधुबनी हांगा राष्ट्रीय पंचायती राज दीस मनोवपा खातीर कार्यावळींत वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मुंबयच्या मुंबय प्रदर्शन केंद्रांत इंडिया स्टील 2025 ह्या आंतरराष्ट्रीय स्टील कार्यावळीचे उक्तावण करतले. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस हांणी जम्मू काश्मीरांतल्या पहलगामांत जाल्ल्या हल्ल्याचो खर निशेध केला. संवसारीक भलायकी संघटना WHO चालीक लायिल्लो संवसारीक लसीकरण सप्तक 2025 आयच्यान संवसारभर सुरू जातलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहाराक भेट दितले आनी मधुबनी हांगा राष्ट्रीय पंचायती राज दीस मनोवपा खातीर कार्यावळींत वांटो घेतले. ह्या निमतान 13,480 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे बुन्यादी फातर बसून ते उक्तावण करून राष्ट्राक समर्पित करतले. ह्या प्रकल्पांत रेल्वे आनी वीज क्षेत्रांचो आस्पाव जाता. ह्या भेटी वेळार मधुबनीत जावपी कार्यावळी वेळार प्रधानमंत्री व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी 4 रेल्वे, 3 रेल्वे मार्ग आनी 2 रेल्वे ओव्हर पुलांकूय बावटो दाखयतले. प्रधानमंत्री जयनगर ते पाटणा आनी सहरसा ते मुंबयच्या लोकमान्य टिळक टर्मिनलचा अमृत भारत एक्सप्रेस हांच्या मदल्या नमो भारत रॅपिड रेल्वेक बावटो दाखयतले. सुपोल ते पिपरा, हसनपूर ते बिथान आनी खगडिया अलौली हांच्या मदलो रेल्वे मार्गूय ते राष्ट्राक समर्पित करतले. ह्या प्रकल्पांक लागून जोडणी सुदारतली आनी वाठाराची समाजीक अर्थीक उदरगत जातली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मधुबनी सावन बिहारांतल्या लोकांक जायते वस्तू भेटयतले. पंचायती राज दिसा ते पंचायतीक सशक्त करपा खातीर जायते उपक्रम सुरू करतले आनी पंचायत वाठारांतल्या नवनिर्माणा खातीर सरपंचांक पुरस्कार भेटयतले. मिथिला प्रदेशाचे महत्व दाखोवपाच्या ह्या पुरस्कारांत मधुबनी चित्रांची खासा तयार केल्ली छापूय आसतली. दीनदयाल उपाध्याय ग्रामीण उदरनिर्वाह मिशनाच्या अंतर्गत 2 लाख आपमजत गटां मदीं 930 कोटी रुपयांची मजत निधी प्रधानमंत्री मोदी वांटून दितले. तशेंच वीज क्षेत्रांत बिहाराक आदार दिवपा खातीर 6,200 कोटी रुपयांच्या जायत्या येवजण्यो त्यो चालीक लायतले. प्रधानमंत्री गोपाळगंजांतल्यान हतुआ हांगा 340 कोटी रुपयाच्या खर्चान LPG प्लांटाची बुन्याद घालतले. ग्रामीण लावार्थ्यां खातीर PM आवास येवजणे खाला ते 15 लाख आनी 10 लाख लोकांक हप्तो जाहीर करतले. तशेंच शार आनी गांवगिऱ्या वाठारांतल्या 1,50,000 लावार्थ्यांक बांदिल्लीं घरां दितले. पहलगामांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्यांत दुख्ख उक्तायतना ही पुराय कार्यावळ साध्या सुरळीतपणान जातली. जम्मू काश्मीरांतल्या पहलगाम हांगा पाकिस्तानांतल्या लश्कर ए तायबा आघाडी संघटनेच्या केल्ल्या हल्ल्यांत पर्यटन थळार 26 पर्यटकांक मरण आयले. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस हांणी ह्या हल्ल्याचो खर निशेध केला. खंयच्याय परिस्थितीन नागरिकांचेर हल्लो करप मान्य ना हांचेर तांणी भर दिला. गुटेरसान मरण आयिल्ल्या लोकांच्या दुःखी कुटुंबांक काळजा सावन सांत्वना दिल्या आनी सरचिटणीसाचे प्रवक्ते स्टिफन दुजिरा हांणी म्हणला. पहलगामांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याच्या फाटभुंयेर सरकारान आयज सर्वपक्षीय बसका आपयल्या. संसदेत सांजेच्या 6 वरांचेर ही बसका जातली अशें सुत्रांनी सांगला. पहलगाम आतंकवादी हल्ल्या उपरांत भारतान सिंधू उदका कबलात 1960 स्थगीत करप आनी तपासणी चौकी अट्टरी रोखडेच प्रभावीपणान बंद करपाचे थारायला. सुरक्षा मंत्रीमंडळ समितीन काल सांजे वेळार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या निवासस्थानी जाल्ले बसकेंत सुरक्षा परिस्थितीचो नियाळ घेतलो आनी सगळ्या दळांक जागृताय दवरपाचो निर्देश दिला. नवी दिल्लींत प्रसार माध्यमाकडेन उलयतना विदेश वेव्हार सचीव विक्रम मिस्री हांणी ही म्हायती दिली. पहलगाम आतंकवादी हल्ल्या वेळार गोळीबार जाल्ल्या 6 जणांच्या कुटुंबांक 5 लाख रुपया अर्थीक मजत दिवपाची घोषणा महाराष्ट्र सरकारान केल्या. तशेंच ह्या घडणुकेंत जखमी जाल्ल्यांक 50,000 अर्थीक मजत दितले अशें मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांणी सांगले. मुंबयत पत्रकारांकडेन उलयतना मुखेलमंत्री फडणवीस हांणी म्हणला की आतंकवादांच्या ह्या भयानक कृतीक ख्यास्त भोगची पडटली आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोद घेवन ताचो प्रतिकार करतले अशें तांणी मुखार म्हणला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडियो व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्ज 2025 आयोजित केल्या. अॅनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करपाची संद साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जावं येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतथळाक मुजरत भेट दियात.
परतून एक फावट येवकार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मुंबईच्या मुंबई प्रदर्शन केंद्रान इंडिया स्टील 2025 ह्या आंतरराष्ट्रीय स्टील कार्यावळीचे उक्तावण करतले. प्रधानमंत्री मोदी ह्या प्रीमियर स्टील इंडस्ट्री कार्यावळीक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगावरवी मार्गदर्शन करतले. 3 दिसांच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात आणि परिषदेन संवसारीक स्टील मूल साखळीतल्या मुखेल भागधारकांक एकठांय येवन ह्या क्षेत्राच्या फुडाराचेर ते चर्चा करतले. ह्या परिषदेन मुखेलमंत्री आणि केंद्रीय मंत्री सयत वेगवेगळ्या केंद्रीय मंत्रालय आणि राज्यांचे उच्च पावण्यावेले सहभागी हजर असतले. तातून महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, छत्तीसगडाचे मुखेलमंत्री विष्णू देवसाई आणि ओडिशाचे मुखेलमंत्री मोहन चरण माझी हांचो आस्पाव जाता. केंद्रीय मंत्र्यांमदी HD कुमारस्वामी, पियुष गोयल, अश्विनी वैष्णव, प्रल्हाद जोशी, जी किशन रेड्डी आणि भूपती राजू श्रीनिवास वर्मा ह्या कार्यावळीत वाटो घेतले. या परिषदेतल्यान आंतरराज्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची नवी संद उक्ती जातली. गिन्यानाच्या आदान प्रदानाक सुविधा मेळटली आणि स्टील मूल साखळीतल्यान व्यवसाय करपाची सोय वाढोवपाचो हेतू आशिल्ले भारताचे धोरण सुदारणा आणि मुळाव्या साधन सुविधा उपक्रमाचे प्रदर्शन जातले. संवसारीक भलायकी संघटना WHO केल्लो संवसारीक लसीकरण सप्तक 2025 आयच्यान संवसारभर सुरू जातलो. सप्तकभर चलपी ही मोहीम ह्या म्हयन्याच्या 30 तारखेमेरेन चलतली. एप्रिलाच्या निमण्या सप्तकांत संवसारीक लसीकरण सप्तक मनयतात. ताचो हेतू लसीकरणाची जिवीत वाचोवपी शक्त वाढोवपाचो आसा. ह्या वर्साचो विशय सगळ्यांक लसीकरण शक्य आसा असो आसा. पिराय वा सुवात पळोवन दरेकल्याक जिवीत वाचोवपी लस मेळपाची खात्री करपाच्या म्हत्वाचेर हो विशय भर दिता. फाटल्या 50 वर्सांत गरजेच्या लसांनी उण्यात उणे 15 कोटी 40 लाख लोकांचो जीव वाटावला असो दावो WHO केला. नवी दिल्लीतल्या पाकिस्तानी उच्च आयोगातल्या संरक्षण वा लष्करी नौदल आणि हवाई सल्लागारांक पर्सोना नॉन ग्राटा जाहीर करून एका सप्तकांत भारत सोडपाक सांगिल्ल्याची माहिती विदेश वेव्हार सचिवांनी दिली. इस्लामाबादांतल्या भारतीय उच्च आयोगातल्यान भारत आपले स्वतःचे संरक्षण वा नौदल वा हवाई सल्लागार फाटी घेतले. त्या उच्च आयोगातली ही पदां रद्द जातली असे मिश्री हांणी सांगले. विदेश वेव्हार सचिवांनी सांगला की 1 मे मेरेन आनीक उणावा वरवीं उच्च आयुक्तांचो एकंदर आंकडो 55 वयल्यान 30 मेरेन देंवतलो. भारतीय हवामान खात्यान फुडल्या 5 दिसांत वायव्य भारतान उष्णतायेची ल्हारां पातळपाचो अदमास उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्याप्रमाण अस्तंत मध्य प्रदेश, अस्तंत राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उदेंत राजस्थानात या महिन्याचे 29 तारखेमेरेन उष्णतायेची ल्हारां पातळपाची आसा. उत्तर प्रदेश, विदर्भ, बिहार, ओडिशा, झारखंड, छत्तीसगड आणि अस्तंत बंगाल सहित मध्य आणि उदेन भारतांती अशीच परिस्थिती या महिन्याच्या 26 तारखेमेरेन उरतली. मजगती फाल्यां मेरेन उदंत भारतान आणि फुडल्या 7 दिसांत वायव्य भारतान चडांत चड तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस वाढपाची शक्यताय आसा. तशेंच आयज अरुणाचल प्रदेशांत उटंगराचो पावस पडटलो आणि फुडल्या 3 ते 4 दिसांत आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या वाठारांनी व्हड प्रमाणांत पावस पडटलो असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. दुसरी आशिया योगासना सर्त फाल्यां सावन नवी दिल्लींतल्या इंदिरा गांधी इंदोर स्टेडियमाचेर सुरू जातली. 3 दिसांची ही सर्त 27 एप्रील मेरेन चलतली. सुमार 21 देशांतले 170 खेळगडे हे सर्तीन वांटो घेतले. तशेंच कितलेशेच प्रशिक्षक आनी हेर अधिकारी हे सर्तीक हजर रावतले. संवसारीक पावण्यार योगासनाक एक उंचायेचे स्थान निर्माण करून दिवपाच्या हेतान ही सर्त आयोजित करतात. संवसारीक योगासनाचे सरचिटणीस डॉ जयदीप आर्या हांच्या म्हणण्याप्रमाण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी संवसारीक पावण्यार योग पावयलो आनी आतां ताका खेळाचो दर्जो फावो जाला. परत एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज बिहाराक भेट दितले आनी मधुबनी हांगा राष्ट्रीय पंचायती राज दीस मनोवपा खातीर कार्यावळींत वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज मुंबईच्या मुंबई प्रदर्शन केंद्रांत इंडिया स्टील 2025 ह्या आंतरराष्ट्रीय स्टील कार्यावळीचे उक्तावण करतले. संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस आंतोनियो गुटेरस हांणी जम्मू काश्मीरांतल्या पहलगामांत जाल्ल्या हल्ल्याचो खर निशेध केला. संवसारीक भलायकी संघटना WHO चालीक लायिल्लो संवसारीक लसीकरण सप्तक 2025 आयच्यान संवसारभर सुरू जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.